93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत आणि मुलांच्या दप्तराचं वजन. एका सर्व्हेनुसार दप्तरामुळे 68% मुलांना पाठदुखीचा त्रास व्हायला लागलेला आहे. कुबड येण्याच्या तक्रारी घराघरांमधून ऐकायला यायला लागलेल्या आहेत. जर थोडासा आपण इतिहासाचा अभ्यास केला, म्हणजे फारच अगदी मोठा इतिहास नाही, तर 2006 साली एक कायदा करण्यात आला होता, मुलांच्या दप्तराचा कायदा. 2006 नुसार दप्तराचं ओझं मुलांच्या शरीराच्या वजनाच्या 10% जास्त असू नये असं म्हटलं गेलं होतं. नर्सरी आणि बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी कोणतेही दप्तर वाहू नये आणि शाळांच्या अधिकाऱ्यांनी दप्तराबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर कराव्या असं सांगितलं गेलं होतं. शाळांनी लॉकर्स उपलब्ध करून देण्याचे सुद्धा शासनानं आदेश दिले होते. राज्य सरकारनं शाळांमध्ये योग्य ते लॉकर्स उपलब्ध करून द्यावेत असं सुद्धा त्यात नमूद करण्यात आलेलं आहे. पाठीच्या वाढत्या तक्रारींचा आणि मणक्याचा आकार बदलण्याचा जो संबंध आहे हा अतिरिक्त आणि असमान ओझ्याशी आहे असं समोर आलं आहे. अतिरिक्त ओझ्यामुळे येणाऱ्या ताणानं मुलांच्या एकूणच मस्क्युलर सिस्टीमवर मस्क्युलेटल सिस्टीमवर अवघड सिस्टीम सध्या फार नावाचं अवघड फार याच्या वाढीवर फार परिणाम झालेला आहे. त्यामुळे जरा विचार करण्याची गरज येऊन ठेपलेली आहे. एकूणच तुमच्या घरात जो पोरगा आहे, जो शाळेत जाणारा मुलगा आहे, 13 वर्षांखालील जर तो असेल तर त्याचं वजन नेमकं काय आहे आणि जी बॅग तो घेऊन जातो शाळेत त्या बॅगचं वजन अप्रॉक्झिमेटली किती असतं काय एकूण सांगू शकता? 6601935 वर सांगताय तुम्ही. सुपरच 93.5 रेड एफ एम वर बिन तेरे खूबसूरत सा ट्रॅक, थोडा वेळात एन्जॉय बजाते राहो.